नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्त बाबतींत तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दितां. मुखेल खबरो: नक्षलग्रस्त वाठारांत शांतीकाय प्रस्थापीत करपा खातीर आनी नक्षलवाद्यांक उदरगतीच्या मुखेल प्रवाहांत हाडपा खातीर सरकार वचनबद्ध आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. केंद्रीय गिरायक संरक्षण अधिकारिणीन अमेझॉन इंडिया, युबॉय, एचसी ह्या ऑनलायन माध्यमांतल्यान सामाना विकपी कंपन्यांक पाकिस्तानाचो झेंडो आनी संबंधित साहित्य विकपाच्या कारणावेल्यान धाडल्यो नोटीसी. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठान तुर्कीच्या इनोनू विद्यापीठा वांगडा केल्ली समजिकायेची कबलात रद्द केल्या. रशिया आनी युक्रेन हांचे मदीं आयज इस्तांबुलांत जातली शांतीकायेची बसका. बँकॉकांत चलतल्या थायलंड बॅडमिंटन ओपनच्या प्री क्वॉर्टर फायनलींत आयज भारतीय खेळगडे आपआपल्या गटांत खेळटले. आनी बिहारांत चलतल्या खेलो इंडिया युवा खेळा सर्तीचो समारोप सुवाळो आयज सांजे जातलो. आतां पुराय खबरो. नक्षलग्रस्त वाठारांत शांतीकाय प्रस्थापीत करपा खातीर आनी नक्षलवाद्यांक उदरगतीच्या मुखेल प्रवाहांत हाडपा खातीर सरकार वचनबद्ध आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. छत्तीसगड तेलंगणा शिमेचेर नक्षल आडच्या येसस्वी कारवाये उपरांत घरमंत्री अमित शहा हांची सोशल मिडिया पोस्ट शेअर करतना प्रधानमंत्री उलयताले. नक्षलवाद आडची मोहीम योग्य दिकेन सुरू आसा हे सुरक्षा दळांच्या येसावेल्यान दिसून येता अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें. छत्तीसगड तेलंगणा शिमेवेल्या कुरेगट्टा दोंगराळ वाठारांत सुरक्षा दळांनी केल्ल्या व्हड कारवायेंत 31 नक्षलवाद्यांक मरण आयिल्ल्याचें घरमंत्री अमित शहा हांणी काल सांगले. नक्षलमुक्त भारताच्या संकल्पाकडेन हे इतिहासीक यश आसा अशें ह्या व्हड मोहिमेचें वर्णन करतना प्रधानमंत्र्यांनी सांगले. प्रतिकूल हवामान आनी दोंगराळ प्रदेशांतल्या कठीण आव्हानांक फुडो करतना केंद्रीय राखीव पुलीस दळ, खासा कार्यदळ आनी जिल्हो राखीव गार्डच्या जवानांनी बेस बरे धैर्य आनी शौर्य दाखयले अशें घरमंत्री अमित शहा हांणी म्हळें. ते आदी काल विजापुरांत पत्रकार परिशदेंत सीआरपीएफ पुलीस महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग, छत्तीसगडचे पुलीस महासंचालक अरुण देव गौतम आनी विजापूरचे पुलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव हांणी ही कारवाय 21 दीस सुरूच आसतली अशी म्हायती दिली. केंद्रीय गिरायक संरक्षण अधिकारिणीन अमेझॉन इंडिया, युबॉय, एचसी ह्या ऑनलायन माध्यमांतल्यान सामाना विकपी कंपन्यांक पाकिस्तानाचो झेंडो आनी संबंधित साहित्य विकपाच्या कारणावेल्यान नोटीसी धाडल्यात. केंद्रीय गिरायक वेव्हार मंत्री प्रल्हाद जोशी हांणी हे विशीं आपल्या सोशल मिडियाचेर कळयला. अशा ऑनलायन विक्री माध्यमांनी बेगोबेग अशे तरेचे साहित्य काडचे आनी राष्ट्रीय कायद्यांक पाळो दिवचो अशें तांणी म्हळें. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठान तुर्कीच्या इनोनू विद्यापीठा वांगडा केल्ली समजिकायेची कबलात रद्द केल्या. राष्ट्रीय सुरक्षे खातीर हे पावल उबारला अशें जेएनयून सोशल मिडियाचेर सांगला. हे समजिकायेच्या कबलाती खाला विद्यार्थी आनी शिक्षकां खातीर विंगड विंगड कार्यावळी आशिल्ल्यो. उत्तर प्रदेशांतल्या जयवर विमानतळा लागसार सेमी कंडक्टर युनिट स्थापन करपाक सरकारान मान्यताय दिल्या. हे युनिट एचसीएल आनी फॉक्सकॉन जोडपणान इंडिया सेमी कंडक्टर मिशन अंतर्गत स्थापन करतले अशी म्हायती काल नवी दिल्लीत म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी दिली. म्हयन्याक 20,000 वेफर्स खातीर हो प्लांट तयार केला अशें तांणी सांगले. ताची डिझायन उत्पादन क्षमता म्हयन्याक 36 दशलक्ष युनिट्स इतली आसा अशें तांणी सांगले. जेवरातल्या नव्या सेमी कंडक्टर युनिटा खातीर 39 अब्ज रुपयांची गुंतवणूक करतले अशें तांणी म्हळें. 5 सेमी कंडक्टर युनिट्सचें बांदकाम आदींच सुरू आसा. ह्या 6व्या सेमी कंडक्टर युनिट सयत भारत धोरणात्मक नदरेन म्हत्वाचो सेमी कंडक्टर उद्देग विकसीत करपाच्या प्रवासांत मुखार सरतलो अशें वैष्णव हांणी सांगले. 270 शिक्षणीक संस्था आनी 70 स्टार्टअपांतल्या विद्यार्थी आनी उद्देजक नव्या उत्पादनांच्या उदरगती खातीर जागतीक दर्जाच्या नव्या डिझायन तंत्रगिन्यानाचेर काम करीत आसा अशें म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी हे वेळार सांगले. ऑपरेशन सिंधूचेर प्रस्न उपस्थित केल्ल्या विशीं भारतीय जनता पक्षान काँग्रेस पक्षाचेर टिका केल्या. ऑपरेशन सिंधूरात सशस्त्र दळांनी असाधारण शौर्य आनी अचूक प्रहार करपाची क्षमता दाखोवन दिली अशें भाजपाचे म्हणयारे सुधांशु त्रिवेदी हांणी म्हळें. ऑपरेशन सिंधूर सोपूंक ना, पूण ताचेर सेगीत प्रस्न उपस्थित केल्ल्यान काँग्रेसचे हेत संशयास्पद जातात अशें तांणी म्हळें. वचनबद्धता फकत शब्दांतल्यानूच न्हय तर कृतींतल्यानूय पळोवपाक जाय, कारण पोकळ शब्द आनी एकमेकांक आड कृती हे अविश्वास निर्माण करतात अशें तांणी म्हळें. जेन्ना पुराय देशान एका आवाजांत उलोवपाक जाय तेन्ना काँग्रेसचे अशें कृत्य अयोग्य आनी बेजबाबदार आसा अशें तांणी हे वेळार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
रशिया आणि युक्रेन हांच्या मदीं आयज जावपा आशिल्ल्या शांतीकाय बसकेंत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन वांटो घेवचे नात अशें रशियेन जाहीर केला. ही बसका आयज इस्तांबुलांत जावपाची आसा. तांच्या जाग्यार तांचे अधिकारी व्लादिमीर मेरेन्स्की रशियेचे प्रतिनिधित्व करतले. तांच्या शिष्टमंडळांत उपविदेश मंत्री मिखायल गॅल्युजीन, जनरल स्टाफ डायरेक्टर इगोर कॉस्तियोको आनी उपरक्षा मंत्री अलेक्झांडर फोमिंग आसतले. आदी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हांणी व्लादिमीर पुतीन हांकां मेळपाची इत्सा उक्तायिल्ली. ही भेट जावची म्हूण आपूण सगळे तरेचे यत्न करतलो अशें तांणी म्हणिल्ले. ऑपरेशन सिंदूरच्या इतिहासीक येसाक लागून पुराय देशाक अभिमान बाळगूंक मेळटा. ह्या कारवाई वेळार सैन्याचे शौर्य आनी रणनिती दरेका नागरिकां खातीर प्रेरणादायी थारतल्या. ह्या उल्लेखनीय कामगिरीचो भोवमान करपा खातीर आयज सांजे जम्मूत तिरंगा यात्रा काडटले अशें आमच्या जम्मूच्या खबराकारान कळीत केला. सशस्त्र दळांक तेंको आनी तोखणाय करपा खातीर जम्मू आनी काश्मीरच्या भाजपचे सरचिटणीस अशोक कौल हांणी सगळ्या नागरिकांक तिरंगा रॅलीत व्हडा संख्येन वांटेकार जावपाचे आवाहन केला. ही यात्रा भारतीय सैन्याविशी लोकांच्या खोल आदाराचे आनी घटमूट तेंको हाचे प्रतीक आसा. सशस्त्र दळांक सन्मान दिवपा हेतान जम्मू आनी काश्मीरात 25 मेरेन जिल्लो विभाग वॉर्ड पांवड्यार तिरंगा यात्रा आयोजित करतले. जम्मू आनी काश्मीरात पाकिस्तानान केल्ल्या फारपेटात हालीच शहीद जाल्ले बीएसएफचे जवान रामबाबू सिंग हांचेर काल बिहारातल्या सिवान जिल्ह्यातल्या वसिलपुरात तांच्या मूळ राबितो घरा पुराय सन्मानान निमणे संस्कार झाले. सिवानात हजारांनी लोकांनी मेळून तांकां निमणो निरोप दिलो. शहीद जवान सैनिकाच्या निमण्या प्रवासावेळार थळाव्यांनी देशाच्या सार्वभौमत्वा खातीर रामबाबू सिंग हांच्या सर्वोच्च बलिदानाविशीं अभिमान उक्तायलो. शहीद जवानाच्या घरकान्नीन रोजगार आनी उपजिविके खातीर जायती भरपाई दिवपाची मागणी हेवेर ग्रामस्थांनी आनी तांच्या परिवारांनी सरकारा कडेन केल्या. फुडल्या 2 ते 3 दिसा देशातल्या पूर्व अस्तंत मध्य आनी उत्तर उदेंत वाठारांनी मध्यम ते चड प्रमाणात पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, कोकण, गोंय, महाराष्ट्र, अंदमान आनी निकोबार जुवो हांगा 17 मे मेरेन थोडोसो वा मध्यम पावस पडटलो अशें हवामान खात्यान कळीत केला. बँकॉकांत चलतल्या थायलंड बॅडमिंटन ओपनच्या प्री क्वॉर्टर फायनलींत भारतीय खेळगडे आपआपल्या गटांत आयज खेळटले. दादल्यांच्या एकोड्या गटांत थरून मनेपल्ली डॅनमार्कच्या अँडर्स एटोनसन आड खेळटलो. मनेपल्लीन मलेशियाच्या जस्टीन हो हाका 21-18, 21-16 अशा सरळ सेटांत हारून निमण्या सोळात सुवात मेळिली. बायलांच्या एकोड्या गटात भारताची अव्वल खेळगडे मालविका बनसोड थायलंडच्या रच्चानोक इंटानोन आड खेळटले. भारताचे उन्नती हुड्डा थायलंडच्या पॉनपावी चोचुवंग आड तर आकर्षी कश्यप थायलंडच्या सुपनिडा कटिथोंग आड खेळटली. बायलांच्या दोट्टी गटात त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही भारतीय जोडी जपानच्या सयाका होबारा आणि रुई हिरोकामी आड खेळटली. खेलो इंडिया युवा खेळा सर्त आयज बिहारात संपन्न जाता. आयज सांजे पाटण्यातल्या कंकरबाग हांगा पाटलीपुत्र खेळा संकुलात समारोप सुवाळो जातलो. पदक तालिकेत महाराष्ट्रान 149 पदकां मेळून पयली सुवात मेळिला. हातून 56 भांगरा आनी 45 रुपया पदकांचो आस्पाव आसा. हरियाणा 35 भांगरा आनी 26 रुपया पदकां मेळून 107 पदकांसयत दुसऱ्या सुवातेर, तर राजस्थान 22 रुपया पदकांसयत 55 पदकां मेळून तिसरी सुवात मेळिल्या. आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. नक्षलग्रस्त वाठारात शांतीकाय प्रस्थापीत करपा खातीर आनी नक्षलवाद्यांक उदरगतीच्या मुखेल प्रवाहात हाडपा खातीर सरकार वचनबद्ध आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. केंद्रीय गिरायक संरक्षण अधिकारिणीन अमेझॉन इंडिया युबाय एचसी ह्या ऑनलायन माध्यमांतल्यान सामानां विकपी कंपन्यांक पाकिस्तानाचो झेंडो आनी संबंधीत साहित्य विकपाच्या कारणावेल्यान धाडल्यो नोटिसो. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठान तुर्कीच्या इनोनो विद्यापीठा वांगडा केल्ली समजिकायेची कबलात रद्द केल्या. रशिया आनी युक्रेन हांचे मदीं आयज इस्तांबुलांत जातली शांतीकायेची बसका. बँकॉकांत चलतल्या थायलंड बॅडमिंटन ओपनच्या प्री क्वॉर्टर फायनलींत भारतीय खेळगडे आपआपल्या गटांत आयज खेळटले. आनी बिहारांत चलतल्या खेलो इंडिया युवा खेळा सर्तीचो समारोप सुवाळो आयज सांजे जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.